त्यानंतर संध्याकाळी देव बागेमध्ये आला आणि त्याने आदामाला हाक मारली आणि आदाम म्हणाला, हो मी इथे आहे, मी तुझा आवाज ऐकला आणि भिऊन ह्या ठिकाणी लपलो आहे कारण मी उघडा आहे. तेव्हा देव त्याला म्हणाला, तुला कोणी सांगितले की तू उघडा आहेस? मी तुला नाही सांगितले होते? त्या झाडाचे फळ तू खाल्लेस का? आदाम देवाला म्हणाला, जी स्त्री हवा तू मला दिलीस तिने मला ते फळ खायला दिले. तेव्हा देवाने हवेला म्हटले, तू हे काय केलेस? तेव्हा ती म्हणाली की सापाने मला ते फळ खाण्यास भाग पाडले. तेव्हा देवाने त्यांना शिक्षा दिली. तेव्हा देवाने त्यांना श्राप देऊन म्हणाला, तू हे केलं म्हणून इथून पुढे तू पोटाने चालशील आणि आयुष्यभर तू माती खाशील. आणि तो हवेला म्हणाला, मी तुझी प्रसूती वेदना पुष्कळ पटीने वाढवीन. आणि तो आदामाला म्हणाला, तू कष्टाने भाकर मिळवून खाशील. आणि देवाने त्यांना कातड्याची वस्त्रे घालायला दिले आणि त्यांनी जीवनाच्या झाडातले खाऊ नये म्हणून त्यांना बागेच्या बाहेर काढून दिले.